नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं अशक्य. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राष्ट्रपती उद्या उदगीर दौऱ्यावर. जलविद्युत ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 7 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराची 50 मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं शक्य नसल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात महिलांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
मुख्यमंत्रीने महिलांचं आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक विकास केले. बहुत सारी योजनाएं हम लोगों के सामने उल्लेख की. महिलाओं के आर्थिक, सामाजिक या शैक्षणिक विकास बिना देश का विकास शायद जितना होना चाहिए ऐसे नहीं हो पाएगा. इसलिए इस दिशा में आगे बढ़ना, उनको सहयोग करना, अभी हम सहयोग कर रहे हैं. आगे चल के खुद अपने आप पे चलेंगे, दौड़ेंगे और उड़ेंगे और देश के सेवा में आगे बढ़ेंगे.
महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणं, त्यात सुधारणा करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन विकसित होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजमाता जिजाबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात 2018 पासूनचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बाळासाहेब थोरात, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, सतीश चव्हाण, दिवंगत विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संजय शिरसाट, प्रशांत बंब, गोपी किशन बाजोरिया, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी, प्रज्ञा सातव, अभिमन्यू पवार, रमेश बोरणारे, राम सातपुते आदी मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान आज सकाळी पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या 11 जणांपैकी 8 विद्यार्थिनी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात उद्या लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. ई गव्हर्नन्समुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा होणे शक्य झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत ई गव्हर्नन्स विषयक 27व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण अशी या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेला देशभरातील प्रतिनिधी, विविध राज्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. ई गव्हर्नन्स प्रणाली राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून याकरता माहिती तंत्रज्ञान धोरण राबवलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जलविद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी विविध 7 कंपन्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे 40,870 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून राज्यात 2,14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 72,000 अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्याची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बिजापूरच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात आज सकाळी झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. महिला आणि बालकांवरच्या लैंगिक अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभेनं अपराजिता महिला आणि मुले विधेयक 2024 मंजूर केलं. अशा प्रकरणाचा तपास 36 दिवसात पूर्ण करून गुन्हेगाराला 10 दिवसात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यासाठीचं रेल्वे मंत्रालयानं ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. या नावाचे देशभरात कोणतेही रेल्वे स्थानक नसल्याचंही मंत्रालयानं या पत्रात नमूद केलं आहे. नामांतराची प्रक्रिया केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते. रेल्वे मंत्रालयाच्या या पत्रामुळे अहमदनगरच्या नामांतराचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचं मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यात दुपारी 12 वाजेपर्यंत बसच्या 385 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सांगलीतही बहुतांश कर्मचारी आणि कामगार आंदोलनात सहभागी झाले. सातारा जिल्ह्यातील विविध आगारातही कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बससेवा ठप्प झाली होती. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 5,000 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील 13 आगारांमध्ये बससेवा ठप्प आहे. बुलडाणा जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी काही आगारातून बस धावल्या, मात्र दुपारनंतर काही आगारामधील कर्मचारी संपात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे. पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा 50 मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली आहे. आज सायंकाळी 7:30 वाजता तिचा सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह स्पर्धेत पूजाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. अंतिम 8 मध्ये आज रात्री तिचा सामना चीनच्या वू चुनयानशी होईल. पदतालिकेत भारत 3 सुवर्णपदकांसह 15 पदकं मिळवत सध्या 15व्या स्थानावर आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातल्या रेणापूर इथं आज सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले 2 तरुण वाहून गेले. अन्य 1 जण पोहत असताना गाळात रुतल्याने त्याला काढण्याच्या प्रयत्नात नदीत उतरलेले भरत मुळेकर आणि यश भगत हे दोघे वाहून गेले. त्या दोघांचा शोध घेतला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन सत्तार यांनी यावेळी दिलं. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये झालेल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी तर मंठा परतूर तालुक्यातल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली. दरम्यान जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरू आहे. हे जलाशय 12 फूट इतकं भरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भोकरदन तालुक्यात शेलूद इथलं धामणा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातल्या 25 गावांचा पाणी प्रश्न मिटला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. परभणी जिल्ह्यात अनेक जलप्रकल्प भरले आहेत. यामध्ये मासोळी धरण 100%, लोअर दुधना 62%, तर येलदरी धरण 53% भरलं आहे. आमदार रत्नाकर बुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांशी संवाद साधला. दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या जिंतूर, सोनपेठ, मानवत, पालम तसंच सेलू तालुक्यातल्या अनेक गावांशी आज सकाळपर्यंत संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला नव्हता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं अशक्य. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राष्ट्रपती उद्या उदगीर दौऱ्यावर. जलविद्युत ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 7 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराची 50 मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.